हरिः ॐ नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। ॐ अश्मा च मे मृत्तिका च मे गिरयश्च मे पर्वताश्च मे सिकताश्च मे वनस्पतयश्च मे हिरण्यं च मे यश्च मे सीसं च मे त्रपुश्च मे श्यामं च मे लोहं च मे घ्निश्च मे आपश्च मे विरुधश्च मे ओषधयश्च मे कृष्टपच्यं च मे कृष्टपच्यं च मे ग्राम्याश्च मे पशव आरण्याश्च यज्ञेन कल्पन्ताम् वित्तं च मे वित्तिश्च मे भूतं च मे भूतिश्च मे वसुश्च मे वसतिश्च मे कर्म च मे शक्तिश्च मेऽर्थश्च मेमश्च मइतिश्च मे गतिश्च मे अग्निश्च म इन्द्रश्च मे सोमश्च म इन्द्रश्च मे सविता च म इन्द्रश्च मे सरस्वती च म इन्द्रश्च मे उषा च म इन्द्रश्च मे बृहस्पतिश्च म इन्द्रश्च मे मित्रश्च म इन्द्रश्च मे वरुणश्च म इन्द्रश्च मे त्वष्टा च म इन्द्रश्च मे धाता च म इन्द्रश्च मे विष्णुश्च म इन्द्रश्च मेऽश्विनौ च म इन्द्रश्च मे मरुतश्च म इन्द्रश्च मे विश्वे च मे देवा इन्द्रश्च मे पृथिवी च म इन्द्रश्च मेऽन्तरिक्षं च म इन्द्रश्च मे द्यौश्च म इन्द्रश्च मे दिशश्च म इन्द्रश्च मे मूर्धा च म इन्द्रश्च मे प्रजापतिश्च म इन्द्रश्च मे।
श्रीराम पावस येथे झालेल्या आनंद यात्रेचं वर्णन सरभक्त अमिताभराई कुलकर्णी आपल्याला वाचून दाखवतील।
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। पावस आनंद यात्रेतील डोरले येथील वर्धापन दिन उत्सवाचा वृत्तांत आपण मागच्या गुरुवारपासून ऐकत आहोत। या केंद्रात नित्यनेमाने येणारे डॉक्टर मयेकर यांचे तेथे मनोगत झाले। आपल्या मनोगतात ते म्हणाले, स्वामी मकरंदनाथांच्या कृपाशीर्वादामुळे हे मनोगत वाचण्याचे धैर्य करीत आहे। बालपणाचा शिक्षणाचा काळ अभ्यास खेळ मौज मजा यामध्ये नकळत वेगाने सरत असतो। पुढे आयुष्य थोड्या वेगळ्या वळणाने सुरू होते। व्यवसाय कौटुंबिक जबाबदाऱ्या खर्च नवनवीन संकल्प आव्हाने यामध्ये अगदी व्यग्र होऊन जाते। सुखप्राप्तीसाठी स्वप्नपूर्तीसाठी अव्याहत धावपळ चालू असते। त्यासाठी गाड्या छान छान घरे चांगले राहणीमान अनेक करमणुकीची साधने यामध्ये मन सुखावत असते। अशी आनंदाची अनुभूती मृगजळाप्रमाणे अल्पकालीन असते। किंबहुना अवास्तव भौतिकता व चंगळवादाचे अनपेक्षित दुष्परिणाम प्रकर्षाने अनुभवाला येऊ लागतात। अवतीभोवती घडणाऱ्या घटना दुःख प्रसंग अप्रिय अनुभव कारुण्य अचंबित करणाऱ्या क्लेशकारक गोष्टी पाहताना मन अस्वस्थ होऊ लागते। आज मानवी जीवन खरंच सुखदायी आनंददायी राहिले आहे का? सतत कुठेतरी अनिष्ट बातम्या अत्याचाराच्या अतिरेक्यांच्या बातम्या दंगली रोगराई आजारपण अशा नकारात्मक बातम्या असे सामाजिक वास्तव संवेदनशील मनाला वाळवीप्रमाणे कुरतडू लागते। मग मनाची उदासीनता व विरक्ती वाढू लागते। भौतिक सुविधा हात जोडून उभ्या असतात, परंतु अंतर्मन मात्र चंचल बेलगाम घोड्याप्रमाणे बेफाम दौडत असते। मग काहीतरी कुठेतरी गडबड आहे याची जाणीव होऊ लागते। वाट चुकते, बुद्धीला दिशा सापडत नाही, तळमळ संवेग वाढत जातो। जन्मुनी या काय साधले तू स्वहित केली यातायात प्रपंचाची, हा स्वामींचा अभंग कुठेतरी वाचनात येतो. स्वामी म्हणे सरे चिना हाव आठवेना देव पामराते. अशी माझी अस्वस्थ स्थिती पाहून परमेश्वराला दया आली असावी. 2001 साल होते. माझे स्नेही श्री सुभाष दादा यांनी स्वामी माधवनाथांनी लिहिलेलं एक छान छोटंसं पुस्तक दिलं होतं, विचारधन. पुस्तकाचा पहिलाच विषय वाचला, आनंदाचा झरा आपल्या आतच आहे. वीज चमकावी आणि अचानक लख प्रकाश पडावा आणि आसमंत उजळून निघावा असे वाटले, कारण त्याच्या शोधात इतके दिवस मन बुद्धी व्यर्थ शिणवत होतो. ती वस्तू आपल्या आतच आहे असे वाचायला मिळाले. कुतूहल आणि उत्सुकता वाढत गेली. स्वामीजींचे प्रत्येक विचार अंतर्मनाचा वेध घेत होते. मी सहजच डोरले केंद्रात येऊ लागलो. गोडी वाढत गेली. खूप छान वाटू लागले. मन शांत होऊ लागले. ज्ञानेश्वरी दासबोध यांचे श्रवण होऊ लागले. ज्ञानेश्वरी ज्ञानकिरणे आत्मबुधाच्या वाटा, ज्ञानेश्वर दर्शन, सधर्म यज्ञ दर्शन, परमार्थाच्या पाऊल खुणा, अनंत राघवाचा शोध, स्वामी मकरंदनाथांचे चरित्र इत्यादी ग्रंथांचे वाचन चिंतन वर्षभर अक्षरशः झपाटल्याप्रमाणे चालू होते. आता माझ्यासाठी केवळ हे साहित्य राहिले नव्हते, तर माझ्या सद्गुरूंचा सहवास होता. सद्गुरूंच्या ज्ञानसागरातील मोती होते. त्यांचे दिव्य विचार आणि मार्गदर्शन होते. वयाच्या 40 पर्यंत प्राप्त केलेले पोटभरू शिक्षण, संस्कार, संपत्ती, कथा, कादंबऱ्या हे सर्व अतिशय क्षुद्र भासावे असे ज्ञानरूपी वैभव मला त्या साहित्यातून सापडू लागले. परमपूजनीय स्वामी मकरंदनाथांच्या आत्मबोधाच्या वाटा या पुस्तकाने तर मला अक्षरशः संमोहित केले. इतके व्यापक सखोल ज्ञान तेही माझ्यासारख्या अतिसामान्य कुवतीच्या साधकालाही सहज समजेल अशा भाषेत स्वामीजींनी सांगितले आहे. प्रपंच व्यवहार व परमार्थ यांची उत्तम सांगड कशी घालावी व सहजतेने जीवन आनंदरूप आणि उपकाराचे कसे करावे यासाठी सर्व बारकाव्यासहित प्रात्यक्षिकासहित एवं परिपूर्ण अभ्यासक्रमच वाटला. अनेक गोष्टी या पुस्तकाने मला दिल्या. मी शोधत असलेली जीवनाची वाट दिशा ध्येय इथे सापडले. माझ्या जीवनाची ती एक सुंदर पहाट होती. स्वामी स्वरूपानंदांची एक पंक्ती आठवते, ध्येय असावे सुदूर किते कधी न हाता यावे, जीवे भावे मात्र तयाच्या प्रकाशात चालावे. चालणे सुरू झाले होते. आता फक्त एकच ध्यास उरला होता. ज्या दिव्य स्त्रोतातून हे अनमोल जीवनावश्यक ज्ञान अनुभवत आहोत त्या पूज्य सद्गुरू स्वामी मकरंदनाथांचे दर्शन घ्यावे, डोळे भरून पहावे, त्यांच्या चरणांवर माथा ठेवावा म्हणून मी थेट पुण्याला आलो. गणेशपुरम येथे येऊन मनोकामना पूर्ण केली. मनाची आर्तता जणू शांत झाली. मनात आले, आता होणार ते होई नाका आणि जाणार ते जाई नाका. तुटली मनातील आशंका जन्ममृत्याची. स्वामीजींचा प्रत्यक्ष सहवासाचा योग फक्त 5 वेळा लाभला, परंतु स्वामी मकरंदनाथांची शांत प्रसन्न प्रेमळ मूर्ती अंतःकरणात कधी विराजमान झाली कळलेच नाही. एके दिवशी स्वामीजी डोरल्यास आले असताना मला स्वामीजींचा अनुग्रह झाला. त्यांनी मला शिष्य म्हणून स्वीकारले. सद्गुरुपदिष्ट साधनेचा मार्ग दाखविला. सोहम आत्मा स्वानंद घन अजन्मातो तूची जाण हे जणू वचनच दिले. मी कोण आहे, कशासाठी जन्मास आलो आहे, आयुष्याचा प्रवास कसा करायचा आहे, कोणते ध्येय ठेवून करायचं आहे, जीवनात कितीही दुःख क्लेश आले तरी जिद्द धरून साधना करावी, सद्गुरू नित्य आपल्या सोबत आहेत असा दृढ विश्वास निर्माण केला. साधना ही बाहेरची परिस्थिती बदलण्यासाठी नसून आहे त्या परिस्थितीत शांतपणे समाधानाने व आनंदाने सामोरे जाण्यासाठी आहे याची जाणीव करून दिली. सद्गुरू स्वामी मकरंदनाथ यांचे प्रत्येक बोलणे हे सर्व वेदवाङ्मय ग्रंथ संत साहित्य साधना व स्वानुभव यांचा एक अमृतमय परिपाकच आहे. त्यांच्या केवळ अबोल दृष्टिक्षेपही खूप काही संदेश देत असतो. स्वामीजींच्या प्रवचन सत्संगातून भोगावच्या साधना शिबिरातून शुद्ध परमार्थ कसा असतो याची पदोपदी अनुभूती जाणवते. अतिशय उच्च पातळीवरचे आनंदमयी व शांत जीवन जगण्यासाठी एक पारमार्थिक विद्यापीठच स्वामीजींनी निरपेक्षपणे उभे केले आहे. इथे केवळ साधना, अभ्यास, सत्संग, प्रबोधन, ज्ञानार्जन यांचा अखंड यज्ञ चालू असतो. हे सर्व अनुभवताना जीवन खरेच कृतार्थ झाल्यासारखे वाटते. मनाची अस्वस्थता स्वामीजींच्या कृपाशीर्वादाने जणू आनंदाचे डोही आनंद तरंग अशीच झाली आहे. अशावेळी स्वरूपानंदांचा एक अभंग निश्चितच आठवतो. काम क्रोध व्यथा नाही भयचिंता, संसाराची वार्ता दूर झाली. स्वामी म्हणे आता झालो सुखरूप, कोण करी माप स्वानंदाचे. आमच्यासारख्या आर्तजीवांसाठी, मुमुक्षूंसाठी, साधकांसाठी निर्गुण परब्रह्म मोठ्या कृपाळूपणे स्वामी मकरंदनाथांच्या माध्यमातून सगुण रूपात प्रकट झाले आहे. अशा माझ्या सद्गुरू स्वामी मकरंदनाथांना माझा साष्टांग नमस्कार. यानंतर सद्भक्त सौ आरतीताईंनी ज्ञानोबा माऊलींचा गजर सांगितला आणि सर्व आसमंत ज्ञानोबामय होऊन गेला. या गजराने भक्तिमय झालेल्या वातावरणातच सद्भक्त सौ विद्याताईंनी ती शुभंकर पावले आणि सौ आरतीताईंनी आम्ही घातलासे तुझ वरी भार हे स्वामी मकरंदनाथांनी रचलेले अभंग भावपूर्ण रीतीने सादर केले. यानंतर सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते ते स्वामी मकरंदनाथांचे आशीर्वचन सुरू झाले. ऐक ज्ञानाचे लक्षण, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. पहावे आपणासी आपण या नाव ज्ञान. दशक पाचवा, शुद्ध ज्ञान निरूपण समास दहावा. त्याच्यातली पहिली ओवी मी उच्चारली आहे. स्वामी माधवनाथ जन्मशताब्दीच्या निमित्ताने तसेच स्वामी माधवनाथ बोध प्रसारक मंडळ संचालित डोरले केंद्राच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आपण सगळे एकत्र जमलेले आहोत. या वर्धापन दिनाची एक खासियत आहे, ती म्हणजे दरवर्षी हा साजरा होत नाही. मी जेव्हा पावसला येतो तेव्हा डोरल्याला येऊन हा वर्धापन दिन उत्सव साजरा होतो. अर्थात मी पावसला दरवर्षी येत नसल्यामुळे दोन तीन वर्षातून एखाद्या वेळी येणे होते. सुभाषदादांनी मला मी जेव्हा जेव्हा पावसला येईन तेव्हा तेव्हा हा वर्धापन दिन होईल असं सांगितल्यामुळे मी येथे येणे आणि वर्धापन दिन साजरा होणे ही एक अपरिहार्य घटनाच करून ठेवलेली आहे. 1982-83 दरम्यान सुभाषदादांचा आणि माझा परिचय झाला. परिचयाचं हळूहळू नेहमी येत असल्यामुळे मैत्रीत रुपांतर झालं आणि मिलिंददादांसारखंच मलाही सुरुवातीला असं वाटत होतं की हे पुण्यातच राहत असावेत, इतके ते पुण्यात स्वामीजींकडे वारंवार येत असत. हळूहळू करून त्यांचे सर्व कुटुंब स्वामीजींच्या प्रेमाच्या छायेखाली आले. स्वामीजींनी तुमच्या सर्वांवर किती प्रेम केलं आहे हे मी पाहिलं आहे आणि स्वामीजींना देखील त्यांच्या गुरुभूमीच्या जवळ अशा प्रकारचे एक कुटुंब त्यांच्याकडे यायला लागले आणि इथे ते स्थिर झाले याच्याबद्दल सुभाष खरंच फार कौतुक वाटत असे. आजच्या दिवसाची एक प्रकारे मी देखील वाट पाहत होतो की पावसला गेल्यानंतर डोरल्याला जाणे होणार. त्याचं अजून एक कारण म्हणजे ज्ञानेश आणि अरूपा आहेत. त्यांचा विवाह झाल्यानंतर मी इथे प्रथमच आलो. आजचा हा कार्यक्रम अतिशय भावपूर्ण झाला. मला नेहमी असं वाटतं की स्वामीजी दुकानात ज्या आरत्या म्हणत असत त्या चालीतल्या आरत्या त्या चाली इथे नीट सांभाळल्या गेल्या आहेत. स्वामीजी हे मूर्तिमंत ज्ञान होते. ऐक ज्ञानाचे लक्षण, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. पहावे आपणासी आपण या नाव ज्ञान. हे जे आपणासी आपण पाहणे आहे तशा प्रकारचा अंतर अनुभव असणारी, अतिशय अंतरंग अनुभूती असणारी नाथ संप्रदायाची एक विभूती स्वामीजी होते. स्वामीजी पावसला आले 1968 साली, स्वामीजींच्या वयाच्या 51-52 वर्षी. अतिशय अल्पावधीत स्वरूपानंदांचा अनुग्रह झाल्यानंतर सुरुवातीला आपण शांत झालेले आहात, लोकांना शांत व्हायला शिकवा असे स्वरूपानंद त्यांना म्हणाले. ही 1970 सालची गोष्ट आहे. त्यांनी श्लोक वाचला होता, युक्तः कर्म फलम त्यक्त्वा शांतिम आपनोति नैष्ठिकीम. आणि ज्ञानेश्वर महाराजांची ओवी त्यांनी अशी सांगितली, तरी आत्मयोगे अथिला जो कर्मफळाशी विटला तो घर रिघोनी वरिला शांती जगी. असं स्वरूपानंद म्हणाले आणि पुढे असं म्हणाले की बाळासाहेब आपण असेच शांत झालेले आहात. पुढे त्यांनी त्या ओळीचा अर्थही सांगितला. ज्याला आत्मज्ञान झालेलं आहे आणि ज्यांनी कर्मफलाचा त्याग केलेला आहे, कर्मफलाला विटून गेलेला आहे, शांती त्याला त्याच्या घरी येऊन माळ घालते, असं स्वरूपानंद म्हणाले. आणि पुढे असंही म्हणाले की आपण शांत झालेले आहात असे शांत व्हायला लोकांना शिकवा. त्याच्यानंतर त्यांच्या भेटीमध्ये माझी अशी कल्पना आहे की 1972 सालची गोष्ट आहे. स्वरूपानंद स्वामीजींना असं म्हणाले की तुम्ही समंत्र अनुग्रह द्यायला हरकत नाही. त्यावेळी बाळासाहेबांनी असे विचारले होते, पावसला येणाऱ्या पुण्यातल्या मंडळींना आपण पुण्यात बाळासाहेबांना भेटा असे सांगता आणि ते माझ्याकडे येऊन मला काही प्रश्न विचारत असतात. त्याच्या ध्यानाविषयीचे प्रश्नही ते विचारत असतात. तेव्हा ध्यानाच्या प्रक्रिया मी त्यांना सांगत असतो. तेव्हा मला असा प्रश्न पडतो की ध्यानाची प्रक्रिया त्यांना शिकवावी का प्रत्यक्ष करून दाखवावी. त्याच्यावर स्वरूपानंद थोडेसे शांत बसले आणि म्हणाले की नुसती प्रक्रिया सांगून किती उपयोग होईल, त्याऐवजी तुम्ही अनुग्रहच द्या समंत्र. आलेल्या मंडळींना तुम्ही अनुग्रह देत चला. त्यावर स्वामी माधवनाथ असे म्हणाले की आपण श्रीमंत जोपर्यंत इथे पावसमध्ये आहात तोपर्यंत या दरिद्री जीवाला अनुग्रह देण्याचा प्रश्नच येत नाही. माझ्याकडे येणाऱ्या मंडळींना मी आपल्याकडे पाठवत जाईन. आणि 1973 साली बरोबर 1 वर्षांनी स्वरूपानंदांनी बाळासाहेबांना पावसमध्ये बोलावून घेतले आणि त्यांनी सर्व तयारी करून ठेवली होती. बाम परांजपे हे सेवा मंडळाचे कार्यवाह होते. ते बाळासाहेब आणि भाऊराव देसाई अशा तिघांना आत बोलावून स्वामी माधवनाथांना संप्रदाय पुढे चालू ठेवण्याचे आणि गुरुपरंपरा आपल्यानंतर पुढे चालू ठेवण्याचे अधिकार त्यांनी लेखी स्वरूपामध्ये दिले. तेव्हा स्वरूपानंद असे म्हणाले की आतापर्यंत मी हा संप्रदाय यथाशक्ती यथामती सांभाळला चालवला, यापुढे हे काम तुम्ही करायचे आहे. म्हणजे 1968 साली स्वरूपानंदांकडे जाऊन 5 वर्षांमध्ये स्वरूपानंदांकडून संप्रदायाचे विधीपूर्वक अधिकार स्वामी माधवनाथ या नावाने आपण अनुग्रह द्यावेत अशा प्रकारे त्यांनी दिले. याला एक पारमार्थिक बैठकही कारणीभूत आहे. एकदा असे झाले की आबासाहेब पटवर्धन एक वेदांती आणि बाळासाहेब वाकडे असे दोघे स्वामी स्वरूपानंदांच्या दर्शनाकरता आलेले असताना आबासाहेबांनी माधवनाथांना असे विचारले की ध्यानात जो आनंद होतो तो कोणाला होतो, तो औपाधिक असतो की निरुपाधिक. आणि बाळासाहेबांनी असे उत्तर दिले की देह मन बुद्धी या तिन्ही गोष्टी जिथे नसतात तिथे तो स्वतःचाच आनंद आपल्याला मिळत असतो, तो निरुपाधिक असतो. ते वेगळेपणे भोगीजे जैसे पक्षीये फळ चुंबीजे, तैसे नव्हे तेथ विसरीजे भोगीतेपणही. भोगी अवस्था एक उठी ते अहंकाराचा अचळू लोटी, मग सुखेची दे मिठी गाढेपणे. ही चर्चा दूरवर झालेली स्वरूपानंदांना ऐकू आली. याचे प्रत्यंतर त्यांना तेव्हा आले की जेव्हा ते नमस्काराला गेले, स्वरूपानंदांनी आबासाहेबांना प्रसाद दिला आणि मग बाळासाहेबांना असं म्हणाले की आपण म्हणता ते खरं आहे, हा स्वरूपाचा आनंद असतो, पण विद्वान लोकांशी शास्त्री मंडळींशी फार तत्वचर्चा करू नये. परमपूजनीय स्वामीजींच्या यापुढील प्रवचनाचा भाग आपण पुढील गुरुवारी ऐकू. हरिओम तत्सत.
हरी हरी. श्रीराम. सर्व साधकांना नम्र विनंती आहे, आपण जास्तीत जास्त पुढे सरकून घ्या. भगिनी वर्गाने आतल्या बाजूला सरकून घ्यावं, पर्सेस आपल्या मांडीवर घेऊन पुढे सरकावं.
स्वामीजींच्या आठवणी सद्भक्त मिलिंददादा सांगताहेत त्या साधारणपणाने अजून एक महिनाभर होणार नाहीत, जून मध्ये ते परत कदाचित आठवणी सांगायला सुरुवात करतील. तोपर्यंत नागपूरमध्ये जी आनंद यात्रा झाली गेले 2-3 वर्ष, तर त्या आपण सलग ऐकल्या. आणि मी नुकताच पावसला जाऊन आलो. स्वामीजींचं चरित्र तिथं स्वरूपानंदांच्या समाधीवर अर्पण करायचं होतं, एवढाच त्याच्यामध्ये भाग होता. आणि त्या चरित्रामध्ये जे साधक ज्यांनी भाग घेतलेला होता लेखनामध्ये, तेवढेच लोक न्यायचे असं ठरवलेलं होतं. पण ही पावस आनंद यात्रा अथवा नागपूर आनंद यात्रा ही सर्वांना समग्र रीतीने तुम्ही मंडळी लिहून ठेवता म्हणून कळते असं मला वाटतं. अमिता, तू जर हे लिहिलं नसतंस तर कोणाला समजलंच नसतं तिथं काय झालं ते. या लिहिण्याचा एक उपकार आहे असं मला वाटतं. त्याप्रमाणेच नागपूर झालं किंवा पावस झालं अथवा अन्य कुठं मी जात असेन तेव्हा कोणाला बरोबर न्यायचं आणि किती लोकांना बरोबर न्यायचं याचं एक भान नेहमी मला ठेवावं लागतं. पण या वाचनामुळं आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी काय घडलं हे योग्य रीतीने समजतं, एवढंच नव्हे तर तिथं आपण सहभागी झालो जणू असं आपल्याला वाटेल अशा पद्धतीने ही मंडळी लिहितात हे देखील खूप चांगलं आहे. आपल्या जेव्हा मोठ्या आनंद यात्रा असतात पंढरपूर सारख्या, तेव्हा मग त्याच्यामध्ये कोणाला न्यायचं कोणाला न्यायचं नाही असा कोणता प्रश्न नसतो. पण बाकीच्या आनंद यात्रांच्या वेळेला काही ना काही उद्देश ठेवून मी व्यक्तींना नेत असतो. असं असल्यामुळं त्या व्यक्तींच्या खेरीज आपल्या सगळ्यांना या लेखनातून लाभ होतो असं मला वाटतं. इथे एक प्रश्न आलेला आहे. रविवारी सकाळी आपण पादसेवन भक्तीवर जे निरूपण केले तशा अर्थाने तो भाग यापूर्वी कधी वाचला ऐकला नव्हता, त्यामुळे त्याबद्दल खूपच उत्सुकता वाढली. आपल्या कृपेने त्यावर काही चिंतन घडले. सद्गुरूंच्या पायांचे सेवन, सद्गुरूंचा बोध आत्मसात करून घेणे, काया वाचा मनोभावे तो बोध इतका खोल रुजला पाहिजे की तो साधकाच्या सर्व क्रियांमधून वाणीमधून व्यक्त सहज प्रगट होईल. तो बोधच त्याचा मनोभाव होऊन जाईल असाच अर्थ अभिप्रेत आहे ना, यावर विचार करताना एक प्रश्न मनात उमटला. असा अंतरंग अर्थ आम्हाला मोठ्या भाग्याने आपल्याकडून ऐकायला मिळाला. परंतु हा अर्थ न जाणता एखाद्याने अनन्य भावाने काया वाचा मनाने सद्गुरूंची स्थूल सेवा केली तर त्या योगे चित्तशुद्धी होऊन तो हळूहळू या अंतिम पादसेवन भक्तीकडे जाऊ शकेल ना. स्वामीजी, सद्गुरूंच्या सेवेमध्ये देह मन बुद्धी झिजवली तर आमच्यामधील वेगळेपणाने राखून ठेवलेला मीपणाचा भाव कमी होत जाईल आणि पुढे याचाच उपयोग साधना करताना पुढच्या टप्प्यांमध्ये होईल का. ध्यान साधनेत शेवटी उरणारा मी हा बाह्य किंवा स्थूल मी या अहंकारावर अवलंबून असतो का. म्हणजेच जेव्हा बाह्य अहंकार जास्त तेवढा साधनेतील शेवटचा मी सोडणे अधिक अवघड, हे समीकरण बरोबर आहे का. का ते दोन वेगवेगळे मी आहेत. स्वामीजी, एवढे सगळे विचारण्याचे कारण म्हणजे आम्हाला एकदम पादसेवनच्या बोधयुक्त स्थितीत जाणे जमणार नाही असे वाटते. याउलट सद्गुरूंच्या बाह्यसेवेच्या आधारे तिथपर्यंत कधीतरी आपल्या कृपेने पोचू निश्चित. काही कमी अधिक लिहिले असल्यास क्षमा करावी ही प्रार्थना. आपला शब्द आमच्यासाठी फायनल असेल. व त्याप्रमाणेच आम्ही आचरण करण्याचा प्रयत्न करू असा प्रश्न विचारलेला आहे. पादसेवन भक्तीचा जो अर्थ समर्थांनी केलेला आहे, काया वाचा मनोभावे सद्गुरूंचे पाय सेवावे सद्गती कारणे, सद्गती डोळ्यासमोर ठेवून, सद्गतीचा हेतू डोळ्यासमोर ठेवून, म्हणजे मोक्ष हेतू डोळ्यासमोर ठेवून, सद्गुरूंचे जे पाय आहेत त्यांचा जो बोध आहे त्या बोधाचं सेवन करावं, हर तऱ्हेनी सेवन करावं, असं पादसेवन भक्तीचा अर्थ आहे. हा समर्थांनी केलेला अर्थ आहे आणि तो मी सांगितला तेव्हाच मी असंही सांगितलं की विविध पुस्तकं आहेत, ग्रंथ आहेत पारमार्थिक, त्याच्यामध्ये सद्गुरूंची सेवा करणं असा अर्थ देखील दिलेला आहे. पण सेवन या शब्दाचा अर्थ सेवा असं नसल्यामुळं समर्थांनी जो अर्थ केलेला आहे तो अर्थ अधिक जवळ जाणारा वाटतो असं मी म्हटलेलं होतो. तुम्हाला जर आठवत असेल तर सद्गुरूंच्या पायाची सेवा करू नये, काया वाचा मनोभावे सद्गुरूंची सेवा करू नये, असा पादसेवनाचा कुठं अर्थ नाहीये. म्हणजे याच्याऐवजी आम्ही ते केलं तर मग हे करणं अधिक सोयीचं होईल, तर सद्गुरूंची सेवा करण्यासाठी तुम्हाला कोणी अडवलेलं नाहीये. पादसेवनचा अर्थ चाललेला आहे. सद्गुरूंची सेवा करू नये असा कुठलाही अर्थ त्याच्यामध्ये ध्वनित नाही. पण सेवनचा अर्थ त्यांच्या बोधाचं सेवन करणं, बोधाचं ग्रहण करणं, बोध आपल्या ठिकाणी मुरवणं पचवणं असं आहे. भगवद्गीतेमध्ये तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया असे शब्द आलेले आहेत. उपदेक्षंती ते ज्ञानम ज्ञानीनः तत्वदर्शिनः. ते जर परमात्म तत्व जाणायचं असेल तर तद विद्धी प्रणिपातेन, तर शरण जाऊन प्रणिपात करून परिप्रश्नेन, त्यांना निरनिराळ्या प्रकारचे उपप्रश्न परिप्रश्न विचारून आणि त्यांची सेवा करून त्यांना प्रणिपात केल्यामुळं, म्हणजे शरण गेल्यामुळं त्यांना जिज्ञासेनी आणि अनुसरण्याच्या इच्छेनी प्रश्न विचारल्यामुळं, शिवाय त्यांची सेवा केल्यामुळं ते ज्ञानाचा उपदेश करतील. उपदेक्षंती ते ज्ञानम, ते ज्ञानाचा उपदेश करतील. याच्यावर ज्ञानेश्वर महाराजांनी तरी तनु मनु जीवे चरणासी लागावे प्रणिपात याच्यावर निरूपण करताना आणि अगर्वता करावे दास्य सकळ असं म्हटलेलं आहे. तर हे कोणी नाकारत नाही, त्यांची सेवा करणं हे कोणी नाकारत नाहीये. या निरूपणात देखील नाकारण्याचा संभव प्रश्न नव्हता. तरी देखील जर कोणी असं म्हटलं की असा अंतरंग अर्थ आम्हाला मोठ्या भाग्याने आपल्याकडून ऐकायला मिळाला, पण परंतु याचा अर्थ आम्हाला भाग्याने ऐकायला मिळाला पण आम्हाला मात्र हा जमणार नाहीये असा प्रश्नाचा रोख आहे. हा अर्थ न जाणता एखाद्याने, का न जाणता असं मी विचारेन, का डोळे झाक करून. सेवा तर करू शकतो आपण सद्गुरूंची. काय सेवा करू शकतो सद्गुरूंची? तुम्ही सगळ्यांनी तुमच्या सद्गुरूंची, म्हणजे माझी सेवा करायची ठरवली तर तुम्ही काय सेवा करू शकाल सांगा बरं. प्रत्येकाला सेवा करायला मिळेल, कारण सद्गुरूंनाही एक देह आहे, त्यांनाही एक व्यक्तिगत जीवन आहे. कधी कधी स्वामीजी असं म्हणत असत की 2:30 वाजता 3 वाजता 4 वाजता त्यांच्या दाराची बेल दाबून ते झोपेत असले तरी देखील आम्ही दर्शनाला आलोय असं म्हणणारे लोक सेवा करत होते, शरणागत होते का त्यांना त्रास देत होते? त्यामुळं आपण सेवा, आपल्या मनात जी सेवा असते ती सेवा प्रत्येकाला सद्गुरूंची करता येईल, येणं कठीण आहे असं मला वाटतं. आणि सद्गुरूंचंही म्हणणं असं असतं की सद्गुरू त्यांच्या मंत्रामध्ये असतात, सद्गुरू त्यांच्या उपदेशामध्ये असतात, त्यांच्या उपदेशाचं परिपालन करणं ही सद्गुरूंची सेवा. त्यांनी दिलेली साधना करणं हीच सद्गुरूंची सेवा असं तर आपण ऐकतो आहोत. तशा तऱ्हेने सद्गुरूंची सेवा ही खरंच अवघड आहे. कोणाकोणाला देहाच्या अंगाने देखील त्यांची सेवा करायला मिळते हेही खरं आहे. क्वचित कोणाला तरी मिळते, मला दोनदा तीनदा त्यांचे पाय दाबून देण्याची सेवा करायला मिळाली. नागपूरला रेल्वेमधून जात असताना एक छोटा सत्संग उरकला आणि स्वामीजी म्हणाले की बरंय मंडळी आता जरा पडतो. सगळे जात असताना स्वामीजी म्हणाले की मकरंद तू जरा थांब, म्हणून मी थांबलो. स्वामीजी पडले आणि मला म्हणाले की थोडे माझे पाय चेपून दे असं मला म्हणाले. नंतर मी मंगळवारी त्यांच्या भेटीला जात असे. दर 15 दिवसातून एकदा 92 सालानंतर तेव्हा एकदा दोनदा त्यांच्या पायाशी बसून त्यांचे पाय चेपून दिल्याचं मला आठवतं. पण इतकंच करू शकतो असं मी तुम्हाला सांगतो, जास्तीत जास्त इतकंच आपण करू शकतो. बाकी सद्गुरूंची सेवा जरी झाली ना तरी देखील देहाची सेवा फारशी करू शकत नाही कोणीही. मग सद्गुरूंच्या कार्याची म्हणजे सद्गुरू ज्या कार्यामध्ये आहेत त्या, जसं आपण आता आवाहन केलं की तुम्ही एक ग्रंथ घ्यायच्याऐवजी तीन ग्रंथ घ्या, एक स्वतः करता, दोन तुमच्या सुहृदांना द्या, ही तुम्ही सद्गुरूंच्या कार्याची सेवा करता, नकळत सद्गुरूंची सेवा होते. अशा प्रकारे पर्यायानी सद्गुरूंच्या कार्याची सेवा, सद्गुरूंची सेवा पर्यायानी अशी करण्याची संधी आपल्याला मिळते. सद्गुरूंच्या पायाचं सेवन म्हणजे सद्गुरूंचा बोध आत्मसात करून घेणं हे खरं आहे. आणि जेव्हा परमार्थामध्ये सांगितलेलं आहे तेव्हा जे जमत नाही असं कधीच सांगितलेलं नाही. आपल्या पायरीवर आपल्या कुवतीप्रमाणे आपली जेवढी आपण प्रगत असू तेवढ्या प्रमाणात आपल्याला सेवा करता येते. जसं स्वामीजींच्या तिथं म्हणजे स्वरूपानंदांच्याकडे स्वामीजी आत स्वरूपानंदांच्या खोलीत जात असताना मामा पडवळ ते शेण कालवून ते सगळं अंगण आहे ते सारवून घेत होते. स्वामीजी आत जाताना खोलीत त्यांनी डावीकडे वळून पाहिलं तर अंगण मामा आणि मामांचाही अधिकार मोठा होता मामा पडवळांचा. तर स्वरूपानंदांना ते असं म्हणाले की अशा प्रकारची सेवा मी मामांना पाहिलं माझ्या मला कधीही करता आली नाही आणि कदाचित माझा शहरीपणा आडवा येत असेल असं स्वामीजी म्हणाले. त्याच्यावर स्वरूपानंद त्यांना असं म्हणाले की तुम्ही जे ज्ञानेश्वरी निरूपण करता ती माझीच सेवा आहे असं स्वरूपानंद म्हणाले. एवढंच नव्हे तर आपण आपली जी कर्म करत असतो, मी बँकेत क्लार्क म्हणून काम करत होतो तर मला क्लार्क म्हणून काम करत असताना जी कर्म आहेत त्या कर्माच्या योगाने कुठेतरी समोर काउंटरवर असलेल्या व्यक्तीचं काम करणं एवढं मी करत होतो. जर विचारला बॅलन्स सांगणं, कोणी अशिक्षित असेल तर विड्रॉल स्लिप लिहून देणं आणि मग त्याच्या संबंधित सगळी पासबुकं भरून देणं, इथपासून अनेक कामं करत असताना आपण त्या व्यक्तीच्या आत माझे सद्गुरू आहेत अशा भावानी प्राप्त कर्तव्य कर्मच सेवा भावानी करणं, असं जर आपल्याला करता आलं, जी समोर व्यक्ती आहे तिच्या आत तिची प्रकृती वेगळी माझ्या सद्गुरूंची प्रकृती वेगळी, ती कदाचित संतापी असेल व्यक्ती समोर आलेली, ती कशाही प्रकारची असेल पण तिच्या आत चैतन्य रूपाने माझे सद्गुरू आहेत, प्रकृती वेगळी, घोटाळा नको करायला. पण आपण आपल्या अंतर्गत असा भाव ठेवला तरी ती सद्गुरूंची सेवा आहे असं मी तुम्हाला निश्चित सांगतो. एकोणीसशे 90 चा सुमार होता, स्वामीजी एकदा बँकेमध्ये आले. मला माहीत नव्हतं ते आलेत ते, पण आमच्या महावेश्वरकर म्हणून एक कॅशियर, तर त्यांनी त्यांना पाहिलं आणि तो उठून पटकन गेला. तोही प्रवचनाला कधीतरी येत असे, त्याचे वडील येत असत. मी काम करत होतो, मोठी ब्रँच आमची होती. त्यांनी या बसा. ते म्हणाले नाही, तुमच्या इथं मॅनेजरना भेटायचंय. तो आमचे असिस्टंट ब्रँच मॅनेजर त्यांच्याकडे घेऊन गेला. काही नाही, आमचं इथे एक खातं आहे, माधवनाथ बोध प्रसारक मंडळ, सहज इकडून जात होतो म्हणून आलो. ते म्हणाले हो, ते वझे आहेत, ते सगळं आस्थेने पाहत असतात. त्यांनी विचारलं कसं काम करतात, काय आहे. कामाला खूप चांगले आहेत असं त्यांनी सांगितलं. ठीक आहे म्हणाले. मग एवढी मोठी व्यक्ती आली म्हणून ते ब्रँच चीफ मॅनेजरकडे घेऊन गेले. तिथेही त्यांनी हेच विचारलं की ते काम कसं करतात, कसं वर्तन आहे त्यांचं. मला काहीच माहीत नाही. आणि मग आमच्या साहेबांनी मला आत बोलवलं. त्यांना सगळ्यांनी नमस्कार केला. आमच्या बँकेच्या रीतीप्रमाणे स्वामीजींना त्यांनी विचारलं, तुम्ही काय चहा घेणार ना, बँकेत आलेल्या व्यक्तीला चहा. स्वामीजी म्हणाले मी कधी चहा घेत नाही. मग तुम्ही काय घ्याल, दूध घ्याल का, आईस्क्रीम घ्याल वगैरे. काही न घेता स्वामीजी बाहेर पडले. म्हणजे मी नंतर विचार असा केला की माझ्याबद्दल जर माझे ब्रँच मॅनेजर किंवा चीफ मॅनेजर यांनी माझं वर्तन जर मी नीट ठेवलं नसतं, तर केंद्रात माझं जे बोलणं होतं त्याची किंमत शून्य झाली असती. बरोबर आहे. स्वामीजी काहीतरी जोखत असतील असं मला वाटलं त्या काळात. काही अर्थ नव्हता. म्हणून तुम्ही सद्गुरूंची सेवा करता आणि इतर लोकांशी कसे वागता, निशंकपणे, निस्वार्थपणे, त्याच्या हिताची तळमळ ठेवून, सर्वांशी दिलदारपणाने, मोकळेपणाने, शांतपणाने, प्रेमाने, तर ही न कळत तया सर्वात्मका ईश्वरास्व कर्म कुसुमांची वीरा पूजा केली होय अपारा तोषा लागी, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. म्हणून हा पाद सेवन भक्तीचा जो अर्थ समर्थांनी सांगितलेला आहे तो आपल्यालाही जमेल असं मी म्हणतो. आमच्यासारख्यांना जमणार नाही म्हणजे आमच्यासारख्यांची श्रेणी फार खालची आणि कोणीतरी प्रगत साधक आहेत असं नाही. प्रत्येक जण साधना करता करताच प्रगत होत असतो. असं असल्यामुळं आपल्या मनानी त्यांच्या बोधाच्या आसपास राहणं, आपल्या चिंतनानी सोहम बोधाच्या आसपास राहणं, ध्यानानी अनुभूतीचा प्रयत्न करणं, नामस्मरणानी अत्यंत प्रेमानी तन्मय होऊन रामरूप होण्याचा प्रयत्न करणं, आपल्या कर्मांनी सर्वात्मक ईश्वराची पूजा करतोय असा भाव ठेवणं, हे पादसेवन आहे. आणि हे एवढं पादसेवन असताना सद्गुरूंची प्रत्यक्ष सेवा करायला कोणीच कोणाला ना म्हटलेलं नाहीये. पण प्रत्येकाच्या नशिबात ते येईल असं नाही. आम्हाला एकदा स्वामीजींचं धोतर पावसला गेलेलं असताना सुषमाताईंकडे खूप विजयने आग्रह धरला की आम्हालाही काहीतरी सेवा द्या. तर त्यांच्या कपड्यांपैकी त्यांचं धोतर धुवायला त्यांनी आम्हाला दिलं. तर विजय धोतर धुतोय असं म्हटल्यावर विजयने धोतर धुतल्यानंतर विजयच्या हातातून काढून आणिक एकाने धुतलं, चांगलं आपटलं, धुतलं, खळबळलं आणि त्यांनी स्वामीजींचं धोतर धुतलं असं म्हटल्यावर 6-7 जणांनी आम्ही ते धोतर पुन्हा पुन्हा धुतलं. ही सेवा याच्यापेक्षा जास्त काय सेवा करायला मिळणार. जेव्हा स्वामीजींना सांगितलं विनोदाने त्यांनी, ते म्हणाले की त्या मुलांना देऊ नका, पुण्याला जाईपर्यंत धोतर हवंय मला. त्यामुळे याचे अंतरंग अर्थ आहेत. त्या अंतरंग अर्थाचा आपल्याला उपयोग आहे. आपल्याला जमणार नाही असं काहीही नाही. सद्गुरूंनी मोठ्या विश्वासाने आपल्याला जमणार आहे म्हणून ते परमात्म तत्वच तू आहेस असं म्हणून आपल्या चैतन्याकडे पाहून आपल्याला उपदेश केलेला आहे, तो काय आपल्याला जमणार नाही म्हणून। म्हणून श्रवण, कीर्तन, नामस्मरण याच्या पाठोपाठ जो प्रवृत्त झाला आता पारमार्थिक साधने करता, त्याला सद्गुरूंचा बोध जो आहे तो बोध मिळवण्याचा त्यांनी हर तऱ्हेने प्रयत्न करणं, काया वाचा मनोभावे प्रयत्न करणं एवढं एकच कर्तव्य उरतं। आणि या पादसेवनाचंच पुढचं एक्सटेन्शन आहे, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम हे पादसेवनाचं एक्सटेन्शन आहे। माहीत नसताना पूजा करण्याने काही होत नाही। आयुष्यभर गंध उगाळत राहिला, मोठ्या मोठ्या सहाणीवर चांगली मोठी खोडं फिरवत राहिला आणि माहीत नाही पूजा कशी करायची, अंतरंग पूजा काय असते, त्या अर्चनानी मिळणारे काय, तास तास वेळ घालवला सुगंधी फुलं काढून आणण्यासाठी म्हणून, तास तास वेळ घालवला उत्तम हार बनवण्याकरता म्हणून आणि पूजा केली, पण काय करायचं आहे पूजा करतोय म्हणून हे पादसेवनातून कळेल, पादसेवनातून अर्चन कळेल, पादसेवनातून वंदन कळेल, पादसेवनातून दास्य कळेल, पादसेवनातून सख्य कळेल आणि पादसेवन आत्मनिवेदनापर्यंत घेऊन जाईल। त्यामुळं आपल्या सगळ्यांना ही पादसेवन भक्ती करता येईल म्हणूनच सांगितलेली आहे। आणि सद्गुरूंच्या सेवेमध्ये देह मन बुद्धी झिजवली तर अगदी झिजवावी आपण, तसंच करणं अपेक्षित आहे, ते पादसेवनाला विरोधी नाहीये। म्हणजे सेवनाच्या ऐवजी सेवा केली तर असं ऐवजी आयदर ऑर असं नाहीये, तर आपण करू शकतो। जर आपल्याला सद्गुरूंची सेवा करायला मिळाली तर आपण जरूर करू शकतो आणि तशी करावी। आणि जर प्रत्यक्ष सद्गुरूंची जर करता येत नसेल तर गुरुभावानी सज्जनांच्या बद्दल चांगला भाव राखणं, गुरुभावानीच देवळात देवाच्या दर्शनाला जाणं, गुरुभावानीच आपली आपली जी कर्तव्य कर्म आहेत त्या योगानी आपण ज्यांची सेवा करतो तर ती गुरुभावानी सद्गुरूंचीच नकळत सेवा होते आहे असं भाव धरणं, असं सगळं करावं असं मी म्हणेन। कधी कधी केवळ सद्गुरूंची सेवा करणारी करायला लाभलेली जी मंडळी असतात ती भाग्यवान असतातच असतात, पण त्यांचं जे खूप भाग्य आहे ते भाग्य त्यांना निष्कारण अहंतेकडे घेऊन जाणारं असं ठरण्याची शक्यता असते। आपण कोणीतरी विशेष आहोत असं वाटण्याची शक्यता असते, आपण विशेष आहोत असं आपल्याला नेहमीच वाटत असतं, त्यामुळेच आपण सद्गुरूंना विविध प्रकारचे प्रश्न विचारतो, त्यांनी असं का केलं, तसं का केलं, तसं का नाही केलं। त्यातून जर खूप जवळ आपण असू तर त्या जवळिकेचा देखील योग्य उपयोग करायला आपण कल्याण स्वामींसारखे असलो तर खूप चांगलं, जर नसलो तर रामकृष्णांच्या जवळ जो हृदय होता तशी परिस्थिती होऊ शकते। तो हृदय नंतर नंतर रामकृष्णांच्या भेटीसाठी म्हणून बाहेरच्या बाहेर पैसे घेत असे, आत रामकृष्णांच्या भेटीला जाण्यासाठी। म्हणून खूप जवळ असणं आणि खूप दूर असणं याच्यापेक्षा अंतरंगतेला परमार्थामध्ये खूप महत्व आहे असं मला वाटतं। त्यामुळं पादसेवन, एकदम पादसेवनच्या बोधयुक्त स्थितीमध्ये जाणं जमणार नाही असं म्हणू नका। आपण ओम तत्वम सोहम सहा, श्रीम तत्वम सोहम सहा असंच म्हणतो, एकदम मला हे म्हणणं जमणार नाही असं म्हणायचं काही कारण नाही। आपल्याला जेव्हा सद्गुरूंनी विश्वासानी आपल्याला सांगितलंय आपणही त्याच विश्वासानी म्हणू की ते परमात्म तत्वच मी आहे, एके दिवशी आपण तेच होऊन राहू। अशी मजा आहे. अभंग कोण बरं म्हणेल? ये शिल्पा. हाँ हाँ हो बरोबर.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. नाम आहे आदि अंति नाम सर्वसार. आहे बुडत्याला नौका जीवनी आधार. नाम आहे आदि अंति नाम सर्वसार. आहे बुडत्याला नौका जीवनी आधार. आहे बुडत्याला नौका जीवनी आधार. नामे तरीले पतित तरीले पाषाण. नामे तरीले पतित तरीले पाषाण. नामे कोळियासी दिधले मुनिपद जाण. नामे कोळियासी दिधले मुनिपद जाण. नाम जाळी संचिताचा पूर्व बळीवार. आहे बुडत्याला नौका जीवनी आधार. आहे बुडत्याला नौका जीवनी आधार. नाममय झाला चोखा ब्रह्मीलीन झाला. अजामेळ पापराशी वैकुंठासी गेला. नाममय झाला चोखा ब्रह्मीलीन झाला. अजामेळ पापराशी वैकुंठासी गेला. तेजी उभे पंढरीसी घेऊनी आकार. आहे बुडत्याला नौका जीवनी आधार. आहे बुडत्याला नौका जीवनी आधार. नाम जपो वाचा नित्य श्वासातही नाम. नाम जपो वाचा नित्य श्वासातही नाम. नाममय होवो देवा माझे नित्य कर्म. नाममय होवो देवा माझे नित्य कर्म. नामाचाच संगे लाभो प्रेम रे अपार. आहे बुडत्याला नौका जीवनी आधार. नाम आहे आदि अंति नाम सर्वसार. आहे बुडत्याला नौका जीवनी आधार. आहे बुडत्याला नौका जीवनी आधार. आहे बुडत्याला नौका जीवनी आधार.
सद्गुरूंच्या सेवेमध्ये देह मन बुद्धी झिजवली तर आमच्यामधील वेगळेपणाने राखून ठेवलेला मीपणाचा भाव कमी होत जाईल आणि पुढे याचाच उपयोग साधना करताना पुढच्या टप्प्यामध्ये होईल का? दीपक जे म्हणाला, दोन उपप्रश्न आहेत. ध्यान साधनेत शेवटी उरणारा मी हा बाह्य स्थूल मी ह्या अहंकारावर अवलंबून असतो का? म्हणजे जेव्हा बाह्य अहंकार जास्त तेवढा साधनेतील शेवटचा मी सोडणे अधिक अवघड, हे समीकरण बरोबर आहे का ते दोन वेगवेगळे मी आहेत? असा एक प्रश्न मध्ये. सेवा, आम्ही मग सेवा करू सेवनाच्या ऐवजी आणि त्यामुळे मग आमचा मी कमी होईल, अशा अर्थाने विचारलेले हे मधले दोन तीन उपप्रश्न आहेत. सद्गुरूंच्या सेवेमध्ये देह मन बुद्धी झिजवली तर आमच्यामधील वेगळेपणाने राखून ठेवलेला मीपणाचा भाव कमी होत जाईल आणि पुढे याचाच उपयोग साधना करताना पुढच्या टप्प्यांमध्ये होईल का, असं विचारलेलं आहे. आता सेवेबद्दल मी जे बोललो, सद्गुरूंची प्रत्यक्ष सेवा करायला मिळाली तरी आणि सद्गुरूंची प्रत्यक्ष सेवा न करता आपण साधना करणं, सद्गुरूंनी सांगितली तशी सद्गुरूंच्या मंत्राचं चिंतन करणं, सद्गुरूंनी दिलेल्या मंत्राचं चिंतन करणं, तसंच आपल्या कर्माच्या योगाने ईश किंवा सद्गुरू यांचं पूजन होत आहे असा भाव धरणं, ही सद्गुरू सेवा प्रत्यक्ष अथवा अशा प्रकारे केलेली. याचा पुढच्या टप्प्यामध्ये नाही तर या प्रकारच्या सद्गुरू सेवेचा रोजच्या रोजच उपयोग होतो. चित्तशुद्धी अशा प्रकारच्या सेवेमुळे घडत राहते, याचा उद्याच्या ध्यानाकरता उपयोग आहे. पुढच्या टप्प्यामध्ये टप्पे काय असतील ते असोत, पण लगेचच उद्याच्याच ध्यानामध्ये याचं चांगलं रिफ्लेक्शन पडल्याखेरीज राहत नाही, याचा उपयोग झाल्याखेरीज राहत नाही. याचं कारण समोर असलेली जी व्यक्ती आहे आपल्या, त्या व्यक्तीकडे विविध भावांनी अथवा विकारांनी पाहण्याची दृष्टी सर्वसाधारणपणाने असते. गरीब श्रीमंत, स्त्री पुरुष, सुंदर कुरूप, विद्वान अविद्वान, अशा प्रकारे आणि संबंधित विकार पाहणाऱ्याच्या मनामध्ये निर्माण होतात, वर्तन करणाऱ्याच्या मनामध्ये निर्माण होतात. त्याच्याऐवजी गुरु सेवा करतो आहोत असं म्हटलं की बाह्य कोणत्याही गोष्टींकडे लक्ष न जाता त्याची चित्तशुद्धी व्हायला मदत होते आणि या शुद्ध चित्तानी तो जे नाम घेईल, जे चिंतन करेल, जे स्मरण राखेल, जे सर्वत्र तोच पाहण्याचा प्रयत्न करेल आणि ध्यानाला बसेल, या सर्वांकरता त्याचा अतिशय उपयोग होईल. त्यांनी असं म्हणले, ध्यान साधनेत शेवटी उरणारा मी हा बाह्य स्थूल मी या अहंकारावर अवलंबून असतो का, त्याचंच प्रतिबिंब असतं. शेवटी उरणारा जो मी आहे तो मी बीज रूपानी अहंताच असते, ज्याला सास्मित संप्रज्ञात समाधी असं म्हटलेलं आहे. अस्मी भावानी, मी भावानी आपण उरतो. या मी मध्ये संसार ठासून भरलेला असतो, आपल्याला आपल्या एकूण स्थितीविषयी संपूर्ण कल्पना असते. ध्यानामध्ये तुमचं मन नाहीसं झालं, तुम्हाला थोडा वेळ निस्तरंगता अनुभवाला आली, तरी ज्याला अनुभवाला आली त्याला बाह्य भान जे असतं स्वतःच्या विषयीचं, त्याचं नकळत स्मरण असतं. मी माझी अमुक अमुक मुलं, मी या ठिकाणी राहणार आहे, मी अशी अशी नोकरी करणार आहे, माझा असा असा बँक बॅलन्स आहे, त्यामुळे मी निश्चिंत आहे, अथवा मला चिंता आहेत, अमुक अमुक चिंता आहेत, हे कळत न कळत अगदी शेवटीही थोडं थोडं स्मरत असतं. ते नाहीसही होत असतं त्यावेळेला, किंचित नाहीसं होत असतं, किंचित स्मरत असतं. राजा सास्मित संप्रज्ञात समाधीला प्राप्त झाला एखादा राजा, तर त्याही स्थितीत त्याला माहिती आहे की मी राजा आहे. आणि एक भिकारी फकीर त्यालाही माहित आहे की माझ्याजवळ काही नाहीये, पण जेव्हा ती सास्मित संप्रज्ञात समाधी अस्मी भाव बाहेरच्या मीशी थोडा निगडित हा राहतोच, ती बीज समाधीच म्हटली जाते, सबीज समाधी म्हटली जाते। ते बीज जेव्हा केवळ अस्तित्वाच्या रूपाने आपण आहोत त्याच्याऐवजी केवळ काही आहे असं राहतं, हा अस्मिभावही निघून जातो, तेव्हा त्या स्थितीला खरी परमात्म्याच्या एकरूपतेची स्थिती असं म्हणतात। तोपर्यंत आपली जी बाह्य किंवा स्थूल मी आहे तो स्थूल मीच आपल्याला स्मरत असतो, आपल्याला सुखद असणाऱ्या गोष्टी, आपल्याला खुपत असणाऱ्या गोष्टी याचं कळत न कळत भान त्याही अवस्थेत मधून अधून होतं। त्यांनी असं विचारलंय, म्हणजे जेव्हा बाह्य अहंकार जास्त तेवढा साधनेतील शेवटचा टप्पा शेवटचा मी सोडणे अधिक अवघड, हे समीकरण बरोबर आहे का? तर हे समीकरण मात्र बरोबर नाही। बाह्य अहंकार हा प्रत्येकालाच असतो, बाह्य अहंकार खूपच जास्त असेल त्याला या शेवटच्या टप्प्यापर्यंत येऊ शकत नाही, तो येताच येणार नाही। ध्यानाला बसलेला असताना त्याला मनाकडेही साक्षीत्वाने पाहता येणार नाही, त्याला आपल्या कर्तृत्वाविषयी विस्मरणच होणार नाही। ध्यानाला बसलेला असताना सुरुवातीला कोणीही विचार बाजूला सारणं हे करू शकतो, विचार बाजूला सारले जातात, पण विचार बाजूला सारायची सवय लागली, स्वैर विचार नाहीसे व्हायला लागले की उठणाऱ्या गोष्टी म्हणजे काम आणि कामना यांच्या संबंधीचे विचार, जे बाजूला सारणं फार कठीण असतं। वेगवेगळ्या योगांनी काम किंवा कामना डोळ्यासमोर उभ्या राहतात किंवा वृत्तीरूपाने उठतात आणि त्यांनाही बाजूला सारणं एक वेळ शक्य होतं, पण सर्वात शेवटी राहतो कर्तृत्वाचा मी, त्याला बाजूला सारणं फारच कठीण जातं। असं असल्यामुळं फार कर्तृत्ववान म्हणजे अहंताजन्य अशी व्यक्ती आहे ती डोळे मिटूनच बसता येत नाही, बाकीची गोष्ट सोडा, डोळे मिटून बसणं म्हणजे दोन मिनिटं झाले तरी ते म्हणतात की आम्हाला असं काही सांगू नका बॉ डोळे मिटायला, झोपेशिवाय आम्ही कधी डोळे मिटत नाही। म्हणून जो अहंकारी बाह्य अहंकारी आहे अति अहंकारी आहे त्याला परमार्थच अवघड आहे, त्याला नामस्मरण करता येत नाही, कारण ज्याला स्वतःचा जप करायची सवय, स्वतःच्या मोठेपणाचा जप करायची सवय, प्रल्हादाचे वडील नव्हते का, त्यांना स्वतःचाच जय जयकार व्हावा असं वाटत होतं, कोण नारायण वगैरे काही कोणी नावच घ्यायचं नाही, माझ्या मी असताना माझ्या राज्यातच कोणी नाव घ्यायचं नाही, माझ्या वाड्यात घेतोय माझा मुलगा हा तर मोठा अपमान होता त्याला, तो दुसऱ्या कोणाला मोठं देवालाही मोठं म्हणणं शक्य नाही, त्याच्या तऱ्हेने सर्वात मोठा तोच असतो, त्याने उभं केलेलं साम्राज्य असतं, मग बौद्धिक असो सत्तेचं असो आर्थिक असो त्याच्यातच तो मशगूल होऊन राहतो। अहंता खूप अहंता असलेली व्यक्ती ही साधना करू शकत नाही, आणि तुम्ही साधना करताय तुम्ही अहंता मोडून टाकलेली आहे असं त्याचा काही प्रमाणात नक्की मोडून टाकलेली आहे। तुम्ही बसता अर्धा तास तास दीड तास तुम्हाला तळमळ आहे, तुम्हाला मन शांत व्हावं असं वाटतं आहे, तुम्हाला आपल्या स्वतःलाही विसरावं असं वाटतं आहे, तुम्ही अहंकाराला विचारपूर्वक ओलांडलेला आहे। प्रत्यक्षतः ओलांडणं खूप अवघड आहे, पण अति अहंकारी मनुष्य साधनेलाच बसत नाही, तो गुरूंकडेही जात नाही, गेला तरी देखील त्याला नुसतं असं वाकायलाही जड जातं। स्वामीजींकडे कितीतरी लोक यायचे तर कसे नुसते हसत असं काहीतरी करायचे, खाली डोकं ठेवून नमस्कार करणं हे फार महामुश्किल गोष्ट त्यांच्या दृष्टीने, शक्यच नाही। अशा बाह्य अहंकारी व्यक्तीला साधना शक्य नाही, तर ही अंतिम स्थिती कुठली आली आहे ती त्याच्या दृष्टीने अशक्यच आहे। म्हणून हा जो शेवटी उरणारा मी, हा बाह्य स्थूल मीची जाणीव बीज रूपाने ठेवणाराच असतो, आणि जेव्हा हे बीज नाहीसं होतं, ही सबीजता जाते, बीज जसं भाजलं की परत उगवत नाही, तसं मी आहे या भावातला मीही निघून जातो आणि केवळ आहे हा भाव उरतो, तेव्हा मात्र ती निर्विकल्प असं त्या समाधीला म्हणतात, ती समाधी त्याला प्राप्त होते. दीपक, बरं झालं तुम्हाला याची आठवण करून दिलीस. मी हे घेणार होतो, तेवढ्यात माझी वेळ संपली म्हणून मला दोनदा गजर, एकदा गजर वाजला, एकदा कोणीतरी सांगितलं. खूप चांगले हे दोन्ही प्रश्न, फार चांगले होते. आपण एक अर्धा मिनिट शांत डोळे मिटून बसू. हरी 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 ज्ञानोबा माऊली प्रभु स्वामीजी स्वामीजी प्रभु. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरि हरि.